नमस्कार, मी हर्षाली येडणकर, वेल्थ क्रिएशन एक्सपर्ट. गेट टुगेदर स्कोप डे आणि ह्या दिवसाची जी आम्ही अगदी आतुरतेने सर्वजण म्हणजे जे ऑनलाईन स्वराज्य सारथी होते ते जे वाट पाहत होते तो दिवस अखेर उजाडला. मी आज तुम्हाला जो ज्या गेट त्या गेट टुगेदरमध्ये आणि त्या स्कोप डेमध्ये मी जे काही अनुभवलं, माझा जो प्रवास होता म्हणजे अगदी घरातून निघाल्यापासून ते बसमधून उतरेपर्यंत जे काही मी गोष्टी अनुभवल्या त्या मी आज इथे मांडणार आहे. त्या दिवशी 13 तारखेला सकाळी मी 8 वाजता ऐरोली नाक्याजवळ पोहोचली. सर्वात प्रथम पाहिलं ते नितीन सर, ऑनलाईन स्वराज्यमधले पहिला माणूस प्रत्यक्ष. खूप बरं वाटलं, अगदी म्हणजे कोणतरी आपलं खूप ओळखीचा माणूस भेटल्यासारखं वाटलं मला. नंतर मी बसजवळ आली तर तिथे 7-8 जण उभे होते. सरांनासुद्धा मी तिथे पाहिलं, माझं लक्ष सरांकडेच गेलं. त्यांना मी लांबूनच नमस्कार केला. बसमध्ये चढले, बसमध्ये पुढेच पल्लवी मॅडम सर्वांना मास्क देत होत्या. एक एक करून सगळ्यांना भेटले, खूप छान वाटलं. कीर्तिताईंनासुद्धा प्रत्यक्ष भेटलं. नेहमी मी त्यांच्याशी खूप गप्पा मारते पण पहिल्यांदा भेटल्यावर खूप आनंद वाटला. माझ्या सीटवर मी जाऊन बसले, एकटीच होती पण बरं झालं ऐसपेस बसायला मिळालं. 9:10 शेवटचा स्टॉप घेतला आणि मार्गक्रमणा सुरू झाली. बसमध्ये पाणी व नाश्त्याची सोय अगदी खूप छान केली होती. मग मजा करत भेंड्या खेळत प्रवास सुरू झाला. साधारणतः 11:30 आम्ही लोणावळ्याला रिसॉर्टमध्ये पोहोचलो. तिथे आमचे बसमध्ये नसलेले पण ऑनलाईन स्वराज्याचे इतर सारथी भेटले. असं वाटत होतं की आपण सेलिब्रिटींना भेटत आहोत. खूप अगदी छान वाटत होतं सर्वांना भेटून. मग आमची रूमकडे जाण्याची वेळ झाली. मी, स्वाती पष्टे, दीप्ती, आम्ही तिघीजण हे रूम पार्टनर होतो. स्वाती पष्टेची लहान अगदी गोड मुलगीसुद्धा आमच्याबरोबर होती, कृष्णा आहे तिचं नाव. आणि आमचा दिवस सुरू झाला. आम्ही सर्व फ्रेश झालो. खाली आल्यावर अजून जेवणाची वेळ झाली नव्हती. फॅशन शोच्या बायकांनी मग प्रॅक्टिस सुरू केली. मग आम्ही पण स्वातीताई, उज्ज्वलाताई, नेहा मॅम, वनमाला मॅम या सर्वांनी मिळून गाण्याची प्रॅक्टिस सुरू केली. कारण आम्हाला संध्याकाळी परफॉर्म करायचा होता. आणि बरं झालं प्रॅक्टिस केली म्हणून थोडा कॉन्फिडन्ससुद्धा आला. मग दुपारी आम्हाला कॉन्फरन्स रूममध्ये नेण्यात आलं. तिथे खूप छान अरेंजमेंट केली होती. आमच्या प्रत्येकांच्या टेबलवर आमची नेम प्लेट होती आणि स्टँड होता आमच्या ऑनलाईन स्वराज्याचा. इट वॉज जस्ट अमेझिंग. त्यावेळेसुद्धा खूप छान डिस्कशन झालं. सरांना पहिल्यांदा ऑफलाईन ऐकलं होतं. नितीन सरांनी बाकीची सर्व धुरा सांभाळली होती. तिथे सरांनी त्यांना प्रेमाने रँचो हे नाव दिलं होतं आणि त्यांनीसुद्धा ते अगदी प्रेमाने स्वीकारलं होतं. खूप छान प्रकारे नितीन सरांनी सर्व हँडल केलं. त्यांच्याबरोबरच सुयश, महेंद्र, सचिन आणि रवींद्र सर हे सुद्धा अगदी सपोर्टिव्ह म्हणजे सपोर्टला त्यांच्या होते आणि खूप छान पद्धतीने त्यांनी सगळी धुरा सांभाळली होती. थोड्या वेळाने नितीन सरांनी एक गेम शो अरेंज केला. फुगे फुगवणे, ग्रुप्स बनवणे, खूप चांगला वेळ गेला आणि जो कोण विनर झाला त्याला बक्षीसही वाटण्यात आली. सगळ्यांची ओळख झाली. मग जेवणाला सुरुवात करण्यात आली आणि नंतर जेवल्यानंतर थोड्या गप्पा झाल्या. त्यानंतर रांगोळी काढली. सुनीता नकाते मॅडम आणि मानसी कोंडे यांनी खूप सुंदर रांगोळी काढली फुलांची. त्यात मी पण थोडीशी मदत केली. पल्लवी मॅडम मला खूप आवडल्या. सगळ्यांना त्या सामावून घेत होत्या. तिकडे दिव्याजवळ म्हणजे समईजवळ त्यांनी खूप सुंदर रांगोळीची आरास केली होती आणि अगदी म्हणजे अगदी आपुलकीने सगळ्या गोष्टी करत होत्या. आणि ह्यातच सगळ्यात 4 आणि 5 कधी वाजले ते कळलंच नाही. मग सगळेजण आपापल्या रूममध्ये गेले. तयारी करायची होती संध्याकाळची. साड्या, दागिने, फॅशन शो, गाणी, खूप मजा होती. आणि मी सगळ्यांसाठी माझ्याकडून एक छोटीशी भेटवस्तू म्हणून बॅग नेल्या होत्या. सगळ्यांना वाटल्या, सगळे अगदी खूप खुश झाले. कारण त्यावेळी त्यांना त्या खूप उपयोगाच्या वाटल्या आणि मला पण खूप बरं वाटलं की खरंच कोणाच्या तरी ते कामी आल्या. संध्याकाळी आमचा प्रोग्राम सुरू झाला. धमाल होती म्हणजे खूपच म्हणजे आम्ही खूप छान मूडमध्ये होतो. सरांनी खूप सुंदर गाणं गायलं. नितीन सरांचा डान्स म्हणजे वा क्या बात आहे, एकदम मस्तच. आम्ही खूप फोटो काढले. कोणी कविता म्हटल्या, कोणी गाणी म्हटली आणि फॅशन शो सुरू झाला. खूप सुंदर झाला, सगळ्यांनी अगदी खूप एन्जॉय केलं. त्या दिवसाचा टॉप मोस्ट प्रोग्राम म्हणजे फॅशन शो होता. मृणालने आणि त्यांच्या इतर ज्या बायकांनी त्याच्यामध्ये प्रॅक्टिस केलेली, त्या लोकांनी इतकी त्याच्यामध्ये मेहनत घेतली होती आणि इतका सुंदर तो फॅशन शो झाला की खरंच खूप अगदी बघणाऱ्यालासुद्धा आनंद वाटत होता आणि खूप त्या फॅशन शोमुळे सगळ्यांनी आनंद घेतला. नंतर प्रत्येकाला पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. प्रणिता शिरपूरकर मॅडमनी सुंदर पुष्पगुच्छ तयार केले होते सगळ्यांसाठी. मला स्मिता चाकोतेंना पुष्पगुच्छ देण्यासाठी स्टेजवर बोलवण्यात आलं. मला खूप आनंद झाला कारण त्या दिवसाच्या बड्डे गर्ल होत्या, त्याच्यामुळे मला खूप त्याबद्दल कौतुक वाटलं. आणि त्यानंतर आणखीन एक सुंदर ॲक्टिव्हिटी घेण्यात आली, ती म्हणजे ॲप्रिसिएशनची. खूपच छान होती ती. प्रत्येकाकडे जे गुच्छ होते ते एकमेकांना द्यायचे. प्रत्येकाला हॉलमध्ये जितके लोक आहेत त्यांना, आणि त्यांच्यातला कोणता गुण जो तुम्हाला छान वाटला आणि तो जर का तुमच्याकडे आला तर खूप बरे होईल असे प्रत्येकाला सांगायचे. तेव्हा प्रत्येकाकडून आपलं छान छान ऐकताना खूप कॉन्फिडन्स वाढत होता आणि कौतुक एवढं कधी स्वतःचं ऐकलंच नव्हतं, त्याच्यामुळे तो एक्सपिरियन्स खूप छान होता. मी केतन सरांना जेव्हा फूल दिलं तेव्हा त्यांनीसुद्धा मला माझ्यातला एक गुण सांगितला आणि तो ऐकून मला खरंच खूप आनंद झाला आणि त्यांनी मला त्या माझ्या बुक समरीबद्दलसुद्धा कौतुक केलं. त्यामुळे सर खरंच तुमचे मनापासून धन्यवाद, कारण जेव्हा तुम्ही आमचं कौतुक करता ना तेव्हा आमचा कॉन्फिडन्स खूप पटीने वाढतो. आणि त्यानंतर सर्वांनी खूप छान डान्स केले, अक्षरशः म्हणजे झिंगाट, शांताबाई सर्वजण अगदी उत्साहाने अगदी लहान मुलांप्रमाणे सगळे नाचत होते. खूप खूप धमाल केली. आणि सचिन कासा तर म्हणजे त्याच्यामध्ये ग्रेटच, म्हणजे जे वाटत नव्हतं की ते एवढे म्हणजे एन्जॉय करणारे असू शकतील म्हणून. आणि खरंच खूप म्हणजे इतर सर्वांनीच इतकी धमाल केली ना की ते वर्णन करू शकत नाही एवढी त्या दिवशी धमाल झाली. त्यातच सगळे जेवण घेऊन जेवत होते, नुसतीच म्हणजे एकदमच एन्जॉयमेंट चालू होते. मग सगळे आपापल्या रूममध्ये गेले, साधारणतः 11:30 तरी झाले असतील, कारण आम्ही तिथे घड्याळ बघतच नव्हतो, किती वाजले हे आम्हाला काही कळतच नव्हतं. रात्री उशिरापर्यंत बरेच जण कवितांच्या मैफली रंगवत होते, आनंद घेत होते. आणि दुसऱ्या दिवशीची सकाळी योगाला 6:30 कमिटमेंट घेऊन निघाले आणि मस्त झोपी गेले. मला खूप छान झोप लागली. सकाळी मी फ्रेश होऊन 7:00 हॉलमध्ये गेली योगासाठी. तिथे आधीच 25 जणं होती. गजेंद्र सर आम्हाला योगा शिकवत होते. त्या दिवशी मी पहिल्यांदा त्यांना ऐकलं. अतिशय सुंदर आणि उत्तम प्रकारे ते कमांड देत होते. त्यांच्या आवाजात एक प्रकारची जादू होती. नंतर सचिन कासा, सका म्हणजे सकारात्मक, ने आम्हाला झुंबा शिकवला. तू चीज बडी हे मस्त मस्त ह्या गाण्यावर अतिशय उत्साहपूर्ण असा होता आणि सगळे अगदी छान स्टेप्स करून तो झुंबा करत होते. मीसुद्धा आयुष्यात पहिल्यांदाच झुंबा केला आणि खूप मजा आली. नंतर विद्यानेसुद्धा आम्हाला स्टेजवर जाऊन झुंबा दाखवला आणि खूप छान पद्धतीने तिनेसुद्धा केला. नंतर तिथे हेल्थबद्दल विचारांची बरीच देवाणघेवाण झाली. स्वप्नील सरांनी, गजेंद्र सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं. मीनल अग्रवाल मॅडमनीसुद्धा काही आजारांवर त्यांची औषधं सुचवली आणि तीही औषधं स्वतः बनवून फ्रीमध्ये देतात. त्यात सर्दी, भाजलेले व्रण यावर खूप छान त्यांचे एक्सपिरियन्स आहेत हे मला तिथे प्रथमच कळले. खूप नवीन नवीन माहिती आम्ही तिथे घेतली. सचिन कासांनी त्यांचा एनर्जी ड्रिंक सर्वांना दिलं. सर्वजण अगदी एनर्जेटिक झाले. मग काही वेळाने बायकांनी मोर्चा मागे असलेल्या स्विमिंग पूलवर नेला. काही बायका पाण्यातही उतरल्या होत्या. सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्वच्छंद आनंद दिसत होता. मनसोक्त आनंद सर्वजण लुटत होते. नंतर सर्वजण फ्रेश होऊन नाश्ता करून आपला जो त्या पिकनिकचा मोस्ट इम्पॉर्टंट टास्क होता तो म्हणजे स्कोप डे, त्यासाठी पुन्हा सर्वजण अगदी सज्ज झाले होते. कॉन्फरन्स रूममध्ये तिथे सर्वजण जमा झाले. सर्वांच्याच मनात उत्सुकता होती की नक्की स्कोप डे म्हणजे काय, काय काय असणार आहे, त्यात असं काय अद्भुत आहे. काही जणांनी तो आधी देखील अनुभवला होता पण मी मात्र ह्यासाठी अगदी नवीन होते. कॉन्फरन्स रूममध्ये जिथे आपली नेम प्लेट आहे तिथेच आपण बसायचे. त्यावेळी जे काही व्यक्ती तिथे येऊ शकल्या नाहीत, म्हणजे आपल्या स्कोप डेला येऊ शकल्या नाहीत आपल्या ग्रुपमधल्या, त्यांच्याबद्दल आठवण काढण्यात आली. काही जणांनी खूप सुंदर व्हिडिओ बनवून पाठवले होते की ते हे पिकनिक किती मिस करत आहेत. त्यात अमृता, अलकाताई, भक्ती, उचिता, राजश्री मॅडम, विद्याताई यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले होते. रवींद्र सरांनी त्यावेळी फेसबुक लाईव्हवर जाऊन आम्ही इथे काय करतोय हे ग्रुपवर शेअर केले लाईव्ह टेलिकास्ट. खूपच वेगळा फील येत होता आणि स्कोप डेची उत्सुकता अजूनच वाढत होती आणि अखेर ती वेळ आली. केतन सरांनी आम्हाला स्कोप डेचं मिनिंग समजावून सांगितलं आणि त्याचप्रमाणे आम्ही आमच्या अंतर्मनाचा शोध घेण्यासाठी तयारी सुरू केली. पहिला एस म्हणजे सायलन्स. हा जो सायलन्स होता हा तिथे आम्ही एक तास अनुभवला. हा एक तास आम्हाला कोणाशीच बोलायचं नव्हतं. फोन, मेसेज, नोटिफिकेशन सगळं काही बंद करण्यात आलं होतं. कोणी कुठेही बसा, डोळ्यावर पट्टी बांधा आणि आपल्या मनात काय विचार येत आहेत मेडिटेशन करा, त्यांना येऊन द्या. आपल्याला नक्की कुठे जायचं आहे, आपण काय आहोत, आपल्याला स्वतःला शोधायचं आहे. तो तास असा तो तास होता. आयुष्यात असा हा शांत वेळ कधीच मिळाला नव्हता. मिळाला तरी असा विचार कधीच केला नव्हता किंवा काही ना काहीतरी काम हे यायचंच. स्वतःला कधीच शोधलं नव्हतं. मेडिटेशन केलं, एवढं लांब मेडिटेशन कधी झालंच नव्हतं. आणि ही जादू होती आपल्या ग्रुपची, केतन सरांची. हा एक तास कसा संपला कळलंच नाही. पुढचा जो सी, तो म्हणजे क्लिअरन्स. जे काही आपल्याला म्हणजे पुढे त्या पुढच्या एका तासामध्ये जे काही आपल्याला विचार येत आहेत त्यासाठी आम्हाला एक कागद आणि एक पेन देण्यात आला होतं. ह्या एका तासात जे काही विचार येतात ते लिहून काढायचे होते. आपल्याला काय करायचं आहे, काय काय आपले प्रॉब्लेम्स आहेत, आपले हेल्थ, वेल्थ, फॅमिली, कोणतेही इशू, कोणत्या कमतरता आहेत की त्यावर काय काम केलं पाहिजे, काय काय चांगलं आहे, काय केल्यामुळे चांगलं झालं, जे काही विचार येतील ते सगळं लिहून काढायचं आहे. माझे जवळजवळ 56 पॉईंट लिहून झाले आणि अशी एक वेळ आली की विचारच येणं बंद झालं. डोकं पूर्णपणे खाली झालं. खूपच हलकं हलकं वाटायला लागलं. एक प्रकारची शांतता आली मनात. म्हणजे अगदी खूप म्हणजे खूप रिलॅक्स असं काहीतरी आम्ही तिथे फील केलं तेव्हा. आतापर्यंत आपण प्रत्येक ट्रेनिंगमध्ये डोक्यात काय ना काहीतरी भरतच होतो, पण ही अशी पहिलीच ट्रेनिंग होती की डोक्यातलं सगळं बाहेर काढायचं होतं आणि ते आम्ही काढलं. पुढे काय करायचं हे कळेना. त्यावेळी सरांनी आम्हाला बजावलं होतं की पुढचे 4-5 तास तुम्ही कोणाशीच बोलायचं नाही आहे किंवा कोणाशीच काही डिस्कस करायचं नाही आहे. पण आता पुढे काय करायचं हे कळत नव्हतं. पुन्हा आम्ही केतन सरांना विचारलं की आता काय, तेव्हा त्यांनी खूप छान मार्गदर्शन सर्वांना केलं. आणि आता वेळ होती ती म्हणजे ऑर्गनायझेशनची. आणि आपण जे पॉईंट काढले होते ते आपल्याला आता नक्की काय करायचं आहे, त्यासाठी काय काय करणे गरजेचं आहे, आपलं कुठे चुकतं आहे, आपल्यामध्ये काय कमतरता आहेत, काय सुधारलं तर ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि आपण नक्की कुठे मागे पडतोय हे सर्व आपल्याला तिथे लिहायचं होतं आणि त्या सगळ्या गोष्टी शोधायच्या होत्या. आणि त्यासाठी आम्हाला तो एक तास देण्यात आला होता. त्यासाठी सुद्धा आम्ही खूप अगदी अंतर्मनात जाऊन तो शोध घेण्याचा प्रयत्न केला. आणि नंतर जे आलं ते म्हणजे प्लॅनिंग. त्यावेळी आम्हाला ॲक्शन प्लॅन काय असणार आहे, ठोस अनुक्रमणिका आमची काय असणार आहे, ही आम्हाला अगदी थोडक्यात तयार करायची होती की आता ह्याच्यावर आपल्याला ॲक्शन घ्यायची आहे आणि ते आपले जे महत्त्वाचे गोल्स आहेत ते आपल्याला तयार करायचे होते आणि त्यावर आता काम करायला सुरुवात करायची होती. त्यावर आपण आपलं पुस्तकही लिहू शकतो किंवा आपण आपले पुढचे प्लॅनही आखू शकतो. अशा प्रकारची ती अनुक्रमणिका तयार होणार होती. असा हा आमचा मंतरलेला 4-4.5 तासांचा स्कोप डे आम्ही अनुभवला आणि आमच्याच दडलेल्या अंतर्मनाला शोधून काढलं. आणि हे याआधी कधीच शक्य झालं नव्हतं. माहीत असलं तरी त्यावर कधी ठोस असे मार्गच सापडले नव्हते. पण आता सर्व काही समोर आलं होतं. ही आमची शिदोरी घेऊन आम्ही पुढच्या तयारीसाठी सज्ज झालो. स्कोप डे झाल्यावर काय काय अनुभव आले हे जेव्हा सरांनी काही जणांना व्यक्त होण्यासाठी संधी दिली तेव्हा अक्षरशः सर्वजण रडत होते. एकमेकांचे अनुभव ऐकून सर्वजण भावूक झाले होते. सर्वांनाच व्यक्त व्हायचं पण वेळेअभावी ते होऊ शकलं नाही. सर म्हणाले की मी एवढे स्कोप डे केले पण एवढा भावूक स्कोप डे कधीच झाला नाही, कारण सर्वच प्रामाणिकपणे व्यक्त होत होते. मंजुषा मॅडमनी त्यांचा अनुभव सांगितला, पद्मजा मॅडमनी त्यांचा अनुभव सांगितला. मंजुषा मॅडमने जेव्हा त्यांचा अनुभव सांगितला तेव्हा त्यांचा आवाज, त्यांचं बोलणं अगदी मंत्रमुग्ध करणारं होतं. श्रद्धाने तर तिचं 3 पुस्तकं लिहून होतील याची कमिटमेंट दिली आहे, कारण ती इतकी क्लिअर झाली की तिला आता सर्व पुढचं दिसत होतं. आणि ही सगळी जादू होती तिच्या ब्लॉगमुळे होती. असे अनेक प्रसंग आहेत, त्या आता इथे सर्वच सांगू नाही शकत. त्यानंतर आमची चहा आणि नाश्त्याची वेळ झाली. आम्हाला सर्वांना एक सुंदर टी शर्ट दिलं होतं आणि सर्वांनी ते अगदी आवर्जून घातले होते. तेव्हा सर्वजण असं वाटत होते की स्कूलमध्येच आपण आलो आहोत आणि आमचे टीचर हे ब्लॅक ड्रेसमध्ये होते आणि असं सगळं म्हणजे शाळाच वाटत होती ती. अगदी छान सगळे दिसत होते. सगळ्यांनी खूप छान फोटो काढले, खूप आठवणी बरोबर घेतल्या. परतीला थोडं दुःख होत होतं, पुन्हा कधी भेटणार माहीत नाही. सुनीताताईंची श्रावणीसुद्धा आम्हाला तिथे भेटली, खूप छान वाटलं तिला भेटून. बऱ्याच जणांनी खूप छान छान गिफ्ट दिली होती. दादा कुंजीर आणि शारदाताईने जेवणात त्यांनी स्वतः आणलेलं श्रीखंड आम्हाला वाढत होते, अगदी प्रेमाने आवर्जून ते वाढत होते. स्मिताताईंचा वाढदिवसही खूप छान साजरा करण्यात आला. मी आयुष्यात पहिल्यांदा स्टेजवर जाऊन गाणं सादर केलं होतं. आत्तापर्यंत माझ्यासाठी हे अशक्यप्राय गोष्ट होती. खरंच ही जादू आहे ती केतन सरांची आणि त्यांच्यासारखे गुरु माझ्या सदैव स्मरणात राहतील. आम्ही तिथून साधारणतः 6:30 परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. बसमध्ये खूपच धमाल केली. तिथे महेंद्र, सचिन आणि वीर म्हणजे श्रद्धाचा मुलगा, अतिशय अफलातून मुलगा, आणि इतक्या सुंदर पद्धतीने तो गाणं गात होता आणि त्याच्यामुळे त्या भेंड्यांची आमची रंगतच काहीतरी म्हणजे वाढली आणि अतिशय गोड आवाजात तो त्या सगळे गाणे गात होता. आणि सर्वजण ॲक्च्युली त्या भेंड्यांमध्ये सामील झाले होते. केतन सर, पल्लवी मॅडम, जय बाबासाहेब, स्वप्नील सर, नितीन सर, कल्पनाताई, श्वेता मॅम, म्हणाल तर सर्वजण बेधुंद होऊन गात होते. आणि यात आमचा स्टॉप कधी आला हे कळलंच नाही. निघताना अंतःकरण जड झालं होतं, पण एक एक जण उतरत होते. आपल्याला स्टॉपवर ड्रायव्हर दादा जे होते ते खूप छान गाडी चालवत होते. अगदी आम्हाला त्यांनी वेळेत घरी पोचवलं. मी साधारणतः 9 उतरली माझ्या स्टॉपवर. तिथून माझं घर अगदी 5 होतं. अजून खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या आम्ही तिथे अनुभवल्या आणि मी इथे त्या सगळ्या नाही सांगू शकत, पण आम्ही खूप भरपूर आनंद घेतला आणि हा असा आमचा स्कोप डे अगदी मंत्रमुग्ध करणारा ठरला. थँक्यू.